सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि आपण सगळेजण लढवय्या सारखं काम करतो आहोत. आपण सगळेजण घरात राहतो आहोत आणि सध्या घरात राहणं खूप जास्त गरजेचं आहे. याच तुमच्यातल्या प्रत्येक लढवय्याला सलाम करण्याकरता एक कविता तुमच्यासाठी समर्पित करतोय. असं काहीतरी लिहिलंय, उगा उद्याची भीती कशाला, जगून घेऊ आत्ता थोडे, मोजून पाहू श्वास आपला, श्वास आहे विश्वास आपला, विश्वास आहे अस्तित्वाचा, माझ्यातील माझ्या सत्वाचा, प्रश्नांची गर्दी नित्य आहे पण मी आहे हे सत्य आहे, जर मी आहे तर सर्व आहे, माझा असण्यावर गर्व आहे, मी प्रश्न परत्वे घडणारा, हो आहे मी पण लढणारा, जर मी आहे तर सर्व आहे. त्यामुळे आपण सेफ राहणं गरजेचं आहे, आपण घरात राहणं गरजेचं आहे. कालच्याला पीएम साहेबांनी संपूर्ण देशाला संबोधित करत असताना काही महत्वाच्या गोष्टी एक्सप्लेन केल्या आहेत, त्यांबद्दल थोडस वेळात बोलूयात. स्टे ट्यून्ड, सुपरच 93.5 रेड एफ एम बजाते रहो.